विविध भारती पुणे. प्राची गावस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. सर्वसामान्य गरजू कर्करोगग्रस्तांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केलं. राज्यात मोठ्या प्रमाणावर कर्करोग ग्रीड तयार केले जात आहेत. याद्वारे रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थ केअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत उभारलेलं हे रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीतून निर्माण झालेलं हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ 10 दगडी भिंती उभारल्या आहेत. महाराजांनी रचलेल्या श्लोकांपैकी 9 निवडक श्लोकांची मराठी आणि इंग्रजी अर्थासह संक्षिप्त माहिती या भिंतींवर कोरली आहे. या शिल्पाच्या भोवती रंगीत कारंज, शोभिवंत फुलझाडं आणि आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो ते आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही आज फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनचं पारितोषिक वितरण सध्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. सीबीएसई म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं इयत्ता 9वीपासून 3 भाषांचं शिक्षण अनिवार्य केलं आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3 भाषेचा पेपर नसेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. नीट पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीविरुद्ध 1100 पानांचं आरोपपत्र पुणे ग्रामीण पोलिसांनी काल रात्री विशेष न्यायालयात सादर केलं. 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणीसह वैद्यकीय आणि न्यायवैद्यकीय अहवाल आदी भक्कम पुराव्यांसह 15 दिवसात तपास पूर्ण करून हे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं आज पुण्यात निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर संध्याकाळी 7 सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळ साथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्वांपासून पंडित भीमसेन जोशी आणि गान सरस्वती किशोरी अमोणकर यांच्यापासून आताच्या नव्या तरुण कलाकारांना अभंग गाताना टाळाची साथ माऊली टाकळकर यांनी केली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 25.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल. दुपारनंतर हलक्या पावसाचीही शक्यता आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.